jazz.com.
शिवाजी महाराजांनी विजापूरचं आक्रमण परतावून लाभलं खरं, पण अद्याप शहाजी राजांची सुटका झाली नव्हतीच. यावेळी शिवाजी महाराजांनी मुघलांचा दक्षिणेतील सुभेदार राजपुत्र मुराद याच्याशी पत्रव्यवहार करून शहाजी राजांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला. हा पत्रव्यवहार 14 मार्च 1641 साली झाला. प्रत्यक्षात शहाजी राजांची सुटका 16 मे 1641 साली झाली. अभ्यासकांच्या मते ही सुटका मुघलांच्या विजापूरच्या दबावामुळे झाली नाही. या साऱ्या संघर्षात शिवाजी महाराजांना मात्र कोंढाणा परत द्यावा लागला. आलेल्या संकटासमोर न झुकता मुत्सद्दीपणा आणि धैर्य या गुणांचा वापर ते मोठ्या खुबीने करत. आयुष्यात ओढवलेल्या बालपणातील प्रसंगामुळेच ते बऱ्याच गोष्टी शिकू शकले. याच काळात मुघलांच्या आणि विजापूरच्या संबंधात तणाव नसला तरी मुघलांनी मात्र विजापूरच्या अधिकारी आणि उमरावांना आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. असाच प्रयत्न राजपुत्र मुरादने शिवाजी महाराजांना पाठवलेल्या एका पत्रातून केलेला दिसतो. राजपुत्र मुराद शिवाजी राजांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी यात 5000 मनसबदारीचे आमिष सुद्धा दाखवतो. मुघलांनी आपले हे प्रयत्न आदिलशाही राज्याच्या शेवटपर्यंत सुरू ठेवले. शिवाजी महाराजांना आता मुघलांशी पत्रव्यवहार करण्याचे काहीच कारण नव्हते, कारण शहाजी राजांची सुटका आता झाली होती. शिवाजी महाराजांनी आता आपल्या पुणे जहागिरीवर लक्ष केंद्रित केले. आता जहागिरीवर त्यांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवलं होतं. पुणे, चाकण, इंदापूर, बारामती या भागावर त्यांचे आता पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले होते. तसं पाहता शिवाजी महाराज हे आपल्या वडिलांच्या जहागिरीचे कारभारी होते, पण तरीही त्यांनी आपल्या अधिकारात निष्ठावान आणि कर्तृत्ववान लोकांची नेमणूक केली होती. पुणे जहागीर ही विजापूर आणि कल्याण भिवंडी यांच्या मधोमध होती. घाटावरून खाली कोकणात उतरण्याचा मार्ग म्हणजे महाबळेश्वर, पण या भागात मोऱ्यांची वतनं होती. साहजिकच या मार्गावरून एकतर संघर्ष किंवा सामोपचाराने जाणे हाच एक मार्ग होता. विजापूरच्या सरदार आणि अमीर उमरावांचा आदिलशहापेक्षा स्वतःची ताकद वाढवण्याकडे कल होता. यातूनच त्यांची स्पर्धा लागली होती. रुस्तुमे जमान रायबाग, हुक्केरी आणि वेंगुर्ला भागात आपली ताकद वाढवत होता. बहलोल खान हा पठाण धारवाड आणि बेळगाव परिसरात स्वतःची ताकद वाढवत होता. सिद्धी जोहर हा सुद्धा कर्नूल भागात हेच राजकारण करत होता. साहजिकच शिवाजी महाराज हे राजकारण समजून चुकले. किल्ले घ्या, आसपासच्या प्रदेशावर आक्रमण करून आपली सत्ता वाढवून वर ती बादशहाची आहे असे दाखवायचे हे राजकारण सरदार मंडळी करत होती. शिवाजी महाराजांना हे लवकरच कळले आणि संघर्षाची सुरुवात झाली ती इथेच. शिवाजी महाराजांचे वाढते बळ प्रतिस्पर्ध्यांना खटकू लागले. आजपर्यंत असा प्रयत्न कुणीच केला नव्हता. तो प्रथमच शिवाजी महाराज करताहेत हे पाहून इतरांचे पित्त खवळणे साहजिकच होते. शिवाजी महाराजांची मोहीम आता ठरलेली होती. स्वतंत्र मराठी राज्यासाठी जावळी ताब्यात घेऊन कोकणात उतरण्याचा मार्ग आपल्या ताब्यात घ्यावा हा महाराजांच्या जावळीच्या मोहिमेमागचा हेतू होता. जावळीची जहागीर ही पुण्याला लागूनच होती आणि या जहागिरीच्या प्रमुखाला चंद्रराव ही उपाधी असे. हे घराणे विजापूरकरांशी एकनिष्ठ होते. शिवाजी महाराजांनी जेव्हा मोऱ्यांना आम्ही राजे, शंभू महादेवांनी आम्हास राज्य दिले, यापुढे तुम्ही स्वतःस राजे म्हणून घेऊ नये असे एक पत्र पाठवले तेव्हा मोऱ्यांनी तुम्ही कालचे राजे, तुम्हास राज्यपद कुणी दिले असे प्रतिप्रश्न केले. आणि पुढे पत्रात मोरे असे म्हणाले, तुमच्या शौर्य असेल तर आजच या, उद्यावर चाल ढकल करू नये. यावर शिवाजी महाराजांनी त्वरेने 27 जानेवारी 1656 रोजी जावळीवर आक्रमण केले आणि जावळी ताब्यात घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कान्होजी जेधे बांदल, सिलिमकर आणि मावळचे देशमुख यांची तडफदार पथके होती. कवींद्र परमानंदांच्या काव्यानुसार शिवाजी महाराजांनी कृष्णराव आणि त्याचे वडील चंद्रराव यांचा सपशेल पराभव केला. मोऱ्यांपैकी कित्येक जणांना शिवाजी महाराजांकडून मरण पत्करावे लागले. या मोऱ्यांपैकी काही जणांनी पुढेही शिवाजी महाराजांशी शत्रुत्व ठेवले. त्यापैकी प्रतापरावाने शिवाजी महाराजांच्या विरोधात जेव्हा मिर्झाराजे जयसिंग याने मोहीम उघडली होती तेव्हा त्याला साथ दिली होती. शिवाजी महाराजांनी जावळीतून मोऱ्यांना हकलवून देऊन तो भाग आपल्या स्वतंत्र बनू पाहणाऱ्या मराठी राज्याला जोडला. आता शिवाजी महाराजांना कोकणचे प्रवेशद्वार खुले झाले. नंतर त्यांनी रायरीचा किल्ला म्हणजेच रायगड जिंकून घेतला. शिवाजी महाराजांनी कुलाबा म्हणजेच आत्ताचा रायगड जिल्हा म्हणजेच मध्य कोकणावर आक्रमण केलं. विजापूर आणि कोकणचा दळणवळणाचा मार्ग आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी, कोकणात जाणाऱ्या घाटाच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा ऐतिहासिक किल्ला बांधला. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने दूरदृष्टी असणारे राज्यकर्ते होते हेच यावरून सिद्ध होते. कारण नंतर सुद्धा शिवाजी महाराज अनेक नव्या किल्ल्यांची बांधणी आणि डागडुजी करतच राहिले. दरम्यान मीर जुमला आणि औरंगजेब यांनी बीदरवर आक्रमण करून ते जिंकले. विजापूरकरांना हा मोठा दणका होता. मुघलांच्या या विजयाने शिवाजी महाराजांना चिंता वाटू लागली. मुघलांच्या या आक्रमक वृत्तीमुळे त्यांना पुणे आणि चाकणच्या रयतेच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली. शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये जुन्नरवर आक्रमण करून ते लुटले. मुघलांच्या ताब्यातील अहमदनगरमध्येही त्यांनी आक्रमण केले. त्यांच्या या कृतीने औरंगजेब भयंकर चिडला. त्याचा प्रचंड क्रोध त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशावरून लक्षात येतो. तो म्हणतो, शिवाजीच्या मुलखावर हल्ला करा, खेडी उद्ध्वस्त करा, काहीही दयामाया न दाखवता लोकांची कत्तल करा आणि त्यांना लुटा. शिवाजीच्या ताब्यातील पुणे आणि चाकण ही स्थळे संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली पाहिजेत. लोकांना ठार मारण्यात आणि गुलाम करण्यात थोडीही कसूर होता कामा नये. औरंगजेबाने क्रूरपणे हा हुकूम दिला होता. पण मुघलांच्या या आक्रमणाला विजापूरने चांगली झुंज दिली. विजापूरवरचे आक्रमण हे अन्यायी आहे हे सर्वांनाच ठाऊक होते. त्यामुळे बादशाह शहाजहानने दिलेल्या आज्ञेनुसार विजापूरशी तह करून हे युद्ध थांबवण्यात आले. ऑगस्ट 1657 साली झालेला मुघल आणि आदिलशाहीचा तह महत्वाचा आहे. या तहानुसार बिदर, कल्याणी, परांडा, पूर्वीचा निजामशाहीचा प्रदेश जो सध्या आदिलशहाकडे होता तो आणि 1 कोटी रुपये युद्धखर्च द्यावा अशा अटी घातल्या. परांड्याचा किल्ला मुघलांना देण्यात विजापूरचे अधिकारी अडथळा आणत होते, तर पुणे जहागिरीत दस्तूर खुद्द शिवाजी महाराज होते. दरम्यान सप्टेंबर 1657 साली शिवाजी महाराजांना एक नामी संधी चालून आली. कारण बादशाह शहाजहान गंभीर आजारी पडला होता आणि औरंगजेब भावी बादशाह म्हणून स्वप्न पाहत होता. साहजिकच औरंगजेब उत्तरेला निघाला. लगेच शिवाजी महाराजांनी 24 ऑक्टोबर 1657 कल्याण भिवंडी आपल्या ताब्यात घेतली आणि लगेच जानेवारी 1658 साली माहुलीचा किल्ला जिंकून घेतला. आता शिवाजी महाराजांच्या ताब्यात पूर्वी निजामशाहीच्या ताब्यात असणारे कोकण पूर्णपणे आले. महाराजांच्या या कृतीवर औरंगजेब संतापाने बेभान झाला. पण त्याला उत्तरेत जायचे होते. त्याने अली आदिलशहाला जे पत्र लिहिले आहे त्यात तो म्हणतो, शिवाजीने गुपचूपपणे अनेक किल्ल्यांचा ताबा घेतला आहे, त्याला हकलून लावा आणि त्याला तुमच्या चाकरीत ठेवायचे असेल तर दूर कर्नाटकात त्याला जहागिरी द्या, पण मुघलांच्या सीमेजवळ त्याला ठेवू नका. औरंगजेबाच्या पत्रातली चिंता स्पष्ट दिसते. त्यानंतर शिवाजी महाराजांना त्याने एक पत्र लिहिले ज्यात तो अत्यंत नरमाईने बोलतो आणि समाधान व्यक्त करतो. या काळात शिवाजी महाराज आपल्या जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यात व्यस्त झाले. शिवाजी महाराजांचे पुढचे लक्ष होते जंजिऱ्याचा सिद्दी. शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्यावरील सिद्दीची सगळी ठिकाणं जिंकून घेतली. या गोष्टीमुळे पोर्तुगीज घाबरले होते. त्यांनी सिद्दीला गुप्त मदत करणे सुरू ठेवले. कल्याण शिवाजी महाराजांच्या ताब्यात येताच त्यांनी तिथं जहाज बांधणी सुरू केली. सागरी ताकदीची जाणीव शिवाजी महाराजांना नेमकी झाली होती. शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग हे किल्ले बांधून आपले सागरी वर्चस्व आता सिद्ध केले. त्यांना या ताकदीच्या जोरावर पोर्तुगीजांना अडवायचे होते. शिवाजी महाराजांनी आरमाराचं महत्व नेमकं जाणलं होतं. उगाचच नाही त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणत.